नमस्कार, रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज 12 जून, आजच्या दिवशी 1942 साली एन फ्रँक यांना त्यांच्या 13व्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली आणि पुढे अॅना फ्रँक यांनी या डायरीत पुस्तक लिहून इतिहासच रचला. त्यानिमित्ताने आज आपण एन फ्रँक यांच्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. एन फ्रँक यांचा जन्म 1929 साली 12 जून रोजी झाला. त्या जूनच्या शिरकानात बळी गेलेल्या एक ज्यू धर्मीय मुलगी आहेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यू धर्मियांवर होत असलेल्या अत्याचारांपासून लपण्यासाठी ॲन व त्यांचे कुटुंब एका घरात लपून राहिले होते. त्या काळात ॲन यांनी लिहिलेली दैनंदिनी द डायरी ऑफ अ यंग गर्ल या नावाने प्रसिद्ध झाली. यावर अनेक नाटके तसेच चित्रपट बनवण्यात आले आहेत. त्यांचा जन्म फ्रँकफुर्ट आम माइन वायमार प्रजासत्ताक जर्मनी येथे झाला. त्यांचा मृत्यू 1945 साली वयाच्या 15व्या वर्षी बर्गन बेल्सन छळछावणी लोअर सॅक्सोनी नाझी जर्मनी येथे झाला. इसवीसन 1941 वायमार प्रजासत्ताक हे त्यांचे राष्ट्रीयत्व होते. त्यानंतर त्यांना कुठलेच राष्ट्रीयत्व नव्हते. त्यांचा धर्म ज्यू होता. त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती म्हणजेच द डायरी ऑफ अ यंग गर्ल जी 1947 साली प्रकाशित झाली. त्यांच्यावर सी सी व्हान मार्क्स वेल्ड यांचा प्रभाव होता. वायमार प्रजासत्ताकामधील फ्रँकफुर्ट आम माइन या शहरात जन्म झाला, पण ॲन फ्रँक ही आयुष्यातील बराचसा काळ ॲम्स्टरडम नेदरलँड्स येथेच राहिली. ती जर्मन होती, मात्र नाझी जर्मनीच्या काळातील ज्यूद्वेषी न्यूर्नबर्ग कायद्यामुळे फ्रँक परिवाराचे जर्मन राष्ट्रीयत्व काढून टाकले गेले. मरणोत्तर तिची दैनंदिनी प्रकाशित झाल्यानंतर ती जगभरात प्रसिद्ध झाली. 1933 नाझी पक्षाने जर्मनीत सत्ताग्रहण केले. याच वर्षी फ्रँक कुटुंब जर्मनीतून ॲम्स्टरडॅमला स्थलांतरित झाले. मात्र इसवीसन 1940 नाझी जर्मनीने नेदरलँड्सवर सत्ता मिळवली, त्यामुळे ते ॲम्स्टरडॅममध्येच अडकले. जुलै 1942 सर्वत्र जूनची छळवणूक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यापासून वाचण्यासाठी फ्रँक कुटुंब ॲनचे वडील ऑटो फ्रँक यांच्या कार्यालयाच्या इमारतीतील गुप्त खोल्यांमध्ये लपले. तिथे असताना ॲनच्या 13व्या वाढदिवशी तिला एक कोरी वही मिळाली होती. त्यातच तिने 12 जून 1942 ते 1 ऑगस्ट 1944 दैनंदिनी नोंदवली. 2 वर्षे तेथेच लपतछपत राहिल्यानंतर त्यांना विश्वासघाताने पकडण्यात आले आणि नाझी छळछावणीत पाठवण्यात आले. ॲन व तिची मोठी बहीण मार्गो यांना नंतर बर्गन बेल्सन छळछावणीत पाठवले गेले. तिथे 1945 मार्चमध्ये दोघीही प्रलापक ज्वराने मरण पावल्या. केवळ ऑटो फ्रँक यातून वाचले. युद्धानंतर ॲम्स्टरडॅमला परतल्यावर त्यांना ॲनची दैनंदिनी मिळाली. त्यांच्या प्रयत्नांमुळे 1947 ती दैनंदिनी पुस्तक रूपात प्रकाशित झाली. मूळ डच भाषेत लिहिलेल्या त्या दैनंदिनीचे 1952 इंग्रजीत भाषांतर झाले. नंतर अनेक भाषांमधून ती भाषांतरित केली गेली. मराठीमध्ये मंगला निगुडकर यांनी या पुस्तकाचे भाषांतर केले आहेत. आता आपण ॲनचे सुरुवातीचे दिवस समजून घेऊ. तिच्या आईचे नाव होते इडिथ फ्रँक हॉलंडर. ही धाकटी मुलगी होती. तिच्या मोठ्या बहिणीचे नाव मार्गो फ्रँक होते. फ्रँक कुटुंब पुरोगामी विचारसरणीचे होते. ते ज्यू धर्माचे सर्व रीतिरिवाज मानत नसत. ते राहत असलेल्या फ्रँकफुर्टच्या भागात ज्यू धर्मीय तसेच इतर धर्माचे लोक एकत्र राहत. इडिथ जास्त श्रद्धाळू पालक होती, तर ऑटो यांना विद्रच्चूर गोष्टींमध्ये जास्त रस होता. त्यांच्याजवळ अनेक विषयांवरील पुस्तकांचा संग्रह होता. दोनही पालकांनी मुलींना लेखन वाचन करण्यास प्रोत्साहन दिले. 13 मार्च 1933 फ्रँकफुर्ट नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ॲडॉल्फ हिटलरच्या नाझी पक्षाचा विजय झाला. त्यानंतर शहरात ज्यू विरोधी मोर्चे लगेचच चालू झाले. या वातावरणात आपण जर्मनीतच राहिलो तर आपले काय होईल याची भीती फ्रँक कुटुंबाला वाटू लागली. नंतर त्याच वर्षी एडिथ मुलींना घेऊन एडिथची आई रोजा हॉलंडर हिच्याकडे आखेन येथे राहण्यास गेली. ऑटो फ्रँक फ्रँकफुर्टमध्येच राहिले. नंतर त्यांना ॲम्स्टरडॅममध्ये आपली कंपनी काढण्याचा एक प्रस्ताव मिळाला. त्यामुळे व्यवसायाची घडी नीट बसविण्यासाठी व कुटुंबाच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी ते ॲम्स्टरडॅमला गेले. 1933 ते 1939 काळात सुमारे 3 लाख लोक जर्मनी सोडून निघून गेले. ॲटो फ्रँक यांनी ओपेक्टा वर्क्स कंपनीत काम सुरू केले. त्यांची कंपनी पेक्टिन नावाचा फळांचा अर्क विकत असे. त्यांनी ॲम्स्टरडॅममधील मेरेवेड प्लेन मेरवेडे चौक येथे घर घेतले. 1934 फेब्रुवारी महिन्यात मुली व एडिथ ॲम्स्टरडॅमला आले. त्यांनी मार्गोला सार्वजनिक शाळेत दाखल केले आणि ॲनला मॉन्टेसरी शाळेत घातले. मार्गोला गणितात रस होता तर ॲनला लेखन आणि वाचनात. त्या काळातील ॲनची मैत्रीण हन्नेली गोसलर ॲनबद्दल सांगते की ॲन नेहमी काहीतरी लिहित असे, मात्र ते हाताने लपवून ठेवत असे, त्याबद्दल बोलत नसे. त्या दोघी बहिणी एकमेकांपासून खूप वेगळ्या होत्या. मार्गो सुसंस्कृत, अबोल आणि अभ्यासू होती, तर ॲन स्पष्टवक्ती, उत्साही आणि बहिर्मुख होती. 1938 फ्रँकने पेक्टाकॉन नावाची दुसरी कंपनी सुरू केली. ही कंपनी औषधी वनस्पती, खारवण्यासाठीचे मीठ, मसाल्याच्या पदार्थांची घाऊक विक्री करत असे. मसाल्याच्या पदार्थांचा जाणकार म्हणून ऑटोने हर्मन व्हान पेल्स याला कंपनीत नोकरी दिली होती. तो सुद्धा जन्माने ज्यू होता व जर्मनीतील ओस्नाब्रुक येथून आपल्या कुटुंबासोबत पळून आला होता. 1939 एडिथची आई पण त्यांच्यासोबत राहायला आली. जानेवारी 1942 तिच्या मृत्यूपर्यंत ती तिथेच होती. 1940 जर्मनीने नेदरलँड्सवर हल्ला केला आणि नेदरलँड्स पादांकृत केले. नवीन सरकारने अनेक भेदभावपूर्ण कायदे लागू करून ज्यूंचे छळ करणे चालू केले. त्यांना नावनोंदणी करणे बंधनकारक केले, तसेच ज्यूंचे वांशिक विभक्तीकरण केले. फ्रँक बहिणींची शाळेत प्रगती होत होती, त्यांचे अनेक मित्रमैत्रिणी बनले होते. मात्र ज्यू मुलांना केवळ ज्यू शाळेतच घातले पाहिजे या शासनाच्या हुकूमनाम्यामुळे त्यांना त्यांच्या शाळातून काढून ज्यू धर्मीय लासियम शाळांमध्ये दाखल केले गेले. तिथे ॲनची जॅकलिन वॅन मार्सेनसोबत मैत्री झाली. 1941 पेक्टाकॉन कंपनी एक ज्यू कंपनी म्हणून जप्त केली जाऊ नये म्हणून ऑटोने पावले उचलली. त्यांनी त्यांचा पेक्टाकॉनमधील वाटा त्यांचा मित्र योहान्स क्लीमन यांच्या नावे केला आणि संचालक पदाचा राजीनामा दिला. काही काळानंतर कंपनी बंद करून कंपनीची सर्व मालमत्ता जान खीस याच्या गाईस आणि कंपनीला देऊन टाकली. डिसेंबर 1941 ऑटो यांनी ऑपेक्टा वाचवण्यासाठी पण हेच केले. यामुळे दोन्ही कंपन्यांचे काम चालू राहिले. ऑटो फ्रँक यांना थोडेसेच पण परिवार चालवण्यासाठी पुरेसे पैसे मिळत गेले. ॲनला तिच्या 13व्या वाढदिवशी 12 जून 1942 रोजी एक वही भेट मिळाली. ही वही तिनेच तिच्या वडिलांना काही दिवसांसाठी एका दुकानाच्या खिडकीत दाखवली होती. ती स्वाक्षरी वही होती, पांढऱ्या लाल कापडात बांधलेली, वरून छोटेसे कुलूप असलेली अशी ती वही होती. ॲनने ती वही दैनंदिनी म्हणून वापरायचे ठरवले आणि लगेच लिखाण सुरू केले. तिच्या सुरुवातीच्या बऱ्याच नोंदी दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या असल्या तरी तिने नेदरलँड्समध्ये जर्मनीच्या ताब्यानंतर झालेले काही बदल नोंदवले आहेत. तिच्या 20 जून 1942 नोंदीत तिने डच ज्यू लोकांवर लादलेल्या बंधनांची यादी केली आहे. तसेच तिची आजी वारल्याबद्दल दुःख देखील व्यक्त केले आहे. तिला चित्रपट बघायला खूप आवडायचे. 8 जानेवारी 1941 जूनना चित्रपटगृहात प्रवेश निषिद्ध केला होता. जुलै 1942 मार्गोला सेंट्रल ऑफिस फॉर ज्यूइश इमिग्रेशनकडून एक नोटीस आली. डर्च गँग्सलेगर छावणीत पाठवण्याआधी नोंदणी करण्यासाठी तिने कार्यालयात हजर व्हावे असे त्या नोटीसमध्ये म्हटले होते. ॲटो फ्रँकने याआधीच कुटुंबाला कल्पना दिली होती की लवकरच त्यांना ओपेक्टा कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या छतातील गुप्त खोल्यांमध्ये लपण्यासाठी जावे लागेल. पण मार्गोला आलेल्या त्या नोटिशीमुळे त्यांनी ठरवले त्यापेक्षा कित्येक आठवडे आधीच त्यांना स्थलांतर करावे लागले. ती इमारत ॲम्स्टरडॅममधील कालव्यालगतच्या प्रिन्सेन ग्राक्ट रस्त्यावर होती. त्यांच्या कार्यालयातील काही विश्वासू कर्मचारी त्यांना यात मदत करणार होते. 6 जुलै 1942 रोजी सोमवारी सकाळी फ्रँक कुटुंब त्यांच्या गुप्त घरात राहण्यासाठी गेले.
त्यांचे राहते घर ते जाणून बुजून अस्तव्यस्त अवस्थेत ठेवून गेले. त्यावरून ते घर सोडून पळून गेले असावेत असे शासनाला वाटावे अशी त्यांची योजना होती. ऑटो फ्रँकने घरात एक चिठ्ठी पण ठेवली होती. त्यामध्ये ते स्वित्झर्लंडला गेले आहेत असे दर्शविणारा मजकूर मुद्दाम लिहिला होता. नवीन ठिकाणी आवश्यक असलेल्या गुप्ततेमुळे त्यांना त्यांची मांजर मुर्तजे हिला मागेच ठेवून द्यावे लागले. ज्यू लोकांना सार्वजनिक परिवहन वापरण्यास बंदी असल्यामुळे ते अनेक किलोमीटर पायी चालत गेले. सामान घेऊन रस्त्यातून जाताना दिसू नये म्हणून प्रत्येकाने अंगावर सामान घेऊन त्यावरून अनेक पदरी कपडे घातले. त्यांचे आख्तर हायेस ही एक 3 मजली इमारत होती. उपेक्टाच्या वरच्या बाजूने त्याचे प्रवेशद्वार होते. त्यात पहिल्या मजल्यावर 2 छोट्या खोल्या व त्याला लागून एक शौचालय आणि प्रसाधन गृह होते. त्यावरच्या मजल्यावर एक मोठी खोली व एक छोटी खोली होती. छोट्या खोलीत वर माळ्यावर जाणारी एक शिडी होती. आख्तर हायेसचे प्रवेशद्वार एका पुस्तकांच्या कपाटाने झाकून ठेवले होते. उपेक्टाची मुख्य इमारत जुनी साधी व नजरेत न भरणारी होती. ॲम्स्टरडॅम्सच्या पश्चिम भागात वेस्टर कर्कजवळ ही इमारत होती. उपेक्टाच्या कर्मचाऱ्यांमध्ये केवळ विक्टर कुगलर, योहान्स क्लिमन, मीप खीस आणि बेप वोस्कुईल यांना फ्रँक कुटुंबाच्या बेताची माहिती होती. ते 4 जण मीपचा नवरा जान खीस आणि वोस्कुईलचे वडील योहान्स हे फ्रँक कुटुंबाचे मदतनीस होते. त्यांच्याकडून फ्रँक कुटुंबाला बाहेरच्या जगाबद्दल, युद्धाबद्दल आणि राजकीय परिस्थितीबद्दल माहिती मिळत होती. त्यांनी परिवाराच्या सर्व गरजा पुरवल्या, त्यांच्या सुरक्षेची हमी घेतली, त्यांना अन्न दिले. हे काम दिवसेंदिवस अवघड होत गेले. ॲनने आपल्या दैनंदिनीमध्ये त्यांच्या निष्ठेचा आणि कठीण समयी परिवाराचे मनोधैर्य वाढवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा उल्लेख केला आहे. त्या सर्व मदतनीसांना पुरेपूर माहीत होते की जर पकडले गेले तर जूनना ठेवून घेतल्याबद्दल त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकत होती. 13 जून 1942 रोजी हरमन, त्याची पत्नी ऑगस्टे आणि त्यांचा 16 वर्षांचा मुलगा पीटर हे कुटुंबसुद्धा तिथे लपण्यासाठी आले. नोव्हेंबरमध्ये त्यांचा मित्र व दातांचा डॉक्टर फ्रिट्स फेफर तिथे आला. सुरुवातीला बोलण्यासाठी अनेकजण आले म्हणून ॲनला आनंद झाला, पण इतक्या कमी जागेत इतके जण एकत्र राहत असल्याने त्यांच्यात तणाव निर्माण होऊ लागले. फेफरसोबत खोली विभागणे ॲनला दुस्सह वाटू लागले. तिची ऑगस्टे व्हॅन पेल्ससोबत भांडणे होऊ लागली. दैनंदिनीत तिने लिहिले आहे की ऑगस्टे मूर्ख आहे, हरमन व्हॅन पेल्स आणि फ्रिट्स फेफर स्वार्थी आहेत कारण ते खूप अन्न संपवतात. सुरुवातीला तिला पीटर लाजाळू व अडनीड वाटला, पण नंतर त्यांची मैत्री झाली. ते एकमेकांच्या प्रेमातही पडले व ॲनने हे डायरीत देखील लिहिले आहे. घरी येणाऱ्या प्रत्येक मदतनीसासोबत ॲनची घट्ट मैत्री होती. ऑटो फ्रँक आठवण काढताना लिहितात की ॲन रोज त्यांच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असे. ॲनची सर्वात घट्ट मैत्री उपेक्टातील तरुण लेखनिक मुलगी बेप वॉस्कुईलसोबत होती. ते अनेकदा कोपऱ्यात उभे राहून एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजत असत असे ऑटोच्या पाहण्यात आले होते. तिच्या दैनंदिनीत तिने तिच्या कुटुंबातील इतरांच्या भिन्न व्यक्तिमत्वांबद्दल आणि तिच्या त्यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल लिहिले आहे. तिच्या मते भावनिकदृष्ट्या ती वडिलांच्या जास्त जवळ होती. ऑटो फ्रँक नंतर लिहितात मार्गोपेक्षा ॲनसोबत त्यांचे संबंध सुधारत गेले. मार्गो आईच्या जास्त जवळ होती. याचे कारण कदाचित त्यांच्या स्वभावात होते. मार्गो क्वचितच आपल्या भावना दाखवत असे. तिला जास्त आधाराची गरज नव्हती. या उलट ॲन चंचल होती व तिची मनस्थिती सतत बदलत असे. लपण्याच्या आधी फ्रँक बहिणींमध्ये जास्त घट्ट नाते बनले होते. ॲनला कधीकधी मार्गोबद्दल असूया वाटे, विशेषतः जेव्हा तिचे आईबाबा ती मार्गोसारखी शांत व समजूतदार नाही असे तिला म्हणत असत. जसजशी ॲन मोठी होत गेली तसतसे ते एकमेकांच्या अधिक जवळ येत गेले, एकमेकांसोबत मन हलके करत गेले. 12 जानेवारी 1944 दैनंदिनीत ॲनने लिहिले आहे, ही मार्गो बरीच चांगली आहे, ती आताशा तितकी धूर्त मांजरीसारखी नाही आणि माझी खरी मैत्रीण बनली आहे. ती मला आता लहान बाळ समजत नाही. ॲनने अनेकदा तिच्या आईसोबतच्या अवघड नात्याबद्दल आणि तिच्याबद्दलच्या द्विधाभावाबद्दल लिहिले आहे. 7 नोव्हेंबर 1942 दैनंदिनीतील नोंदीमध्ये ॲनने आईच्या निष्काळजीपणावर, उपरोधिकपणावर आणि पाषाणहृदयी स्वभावावर राग देखील व्यक्त केला आहे. त्यातच ती पुढे म्हणते, ती माझी आईच नाही. ॲन आपली दैनंदिनी परत वाचून संपादित करत असे. नंतर हे वाचताना तिला तिचीच लाज वाटली. ती स्वतःलाच उद्देशून लिहिते, ॲन हा द्वेष व्यक्त करणारी तूच आहेस का? ओ ॲन, तू असे कसे करू शकते? नंतर तिला जाणवले की गैरसमजांमुळे हे घडले आहे. तिच्या आईसोबत तिची देखील चूक आहे असे तिला वाटू लागले. तिच्या आईचा त्रास अधिकच वाढत आहे. या जाणीवेनंतर ती आईसोबत सहनशीलतेने व आदरतेने वागू लागली. फ्रँक बहिणींना आशा होती की शक्य झाले तर ते लवकरात लवकर शाळेत परततील. म्हणून लपून राहताना पण त्यांचा अभ्यास चालू होता. मार्गोने बेप वास्कुईलच्या नावावर पत्रांद्वारे लघुलिपीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यात तिला चांगले गुणही मिळाले. ॲनही बराच वेळ वाचन आणि अभ्यासात घालत असे. तिला मोठे होऊन पत्रकार व्हायचे होते. ती तिची दैनंदिनी परत परत वाचून त्याचे संपादन करायची. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेतानाच ती तिच्या भावना, श्रद्धा, महत्त्वाकांक्षा दैनंदिनीत मांडत असे. यासोबतच ज्या गोष्टींबद्दल ती इतरांसोबत चर्चा करू शकत नव्हती त्या पण दैनंदिनीत नोंदवल्या जात. जसजसा तिचा लिहिण्यातला आत्मविश्वास वाढत गेला तसतसे तिने तिचा देवावरचा विश्वास आणि मानवी स्वभाव यासारख्या काही अमूर्त गोष्टींबद्दलही दैनंदिनीमध्ये लिहिले. 1 ऑगस्ट 1944 या तिच्या शेवटच्या नोंदीपर्यंत ती नियमितपणे दैनंदिनी लिहित होती. आता जाणून घेऊया ॲन फ्रँकच्या अटकेविषयी. 4 ऑगस्ट 1944 सकाळी अचानक आख्तर हायसवर जर्मन पोलिसांनी छापा घातला. एका अज्ञात खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे हा छापा घातला गेला. या खबऱ्या कोण होत्या ते अजून कळले नव्हते. या छाप्याचे नेतृत्व कार्ल सिल्बरबाऊर यांनी केले. फ्रँक कुटुंब, व्हान पेल्स आणि फ्रिट्स फेफर यांना गेस्टापो मुख्यालयात नेण्यात आले. तिथे त्यांची चौकशी केली गेली. त्यांना रात्रभर ठेवून घेतले गेले. 5 ऑगस्टला त्यांना वेटरिंग खान्समधील खच्चून भरलेल्या व्हिसवॉन बेवारिंग या तुरुंगात पाठवले गेले. 2 दिवसांनंतर त्यांना वेस्टरबॉंग संक्रमण छावणीत पाठवले गेले. या छावणीतून तेव्हापर्यंत जवळपास 1,00,000 डच व जर्मन ज्यू लोक इतर छळछावण्यात पाठवले गेले होते. लपून बसल्यामुळे त्यांना गुन्हेगार ठरवले गेले. त्यांना शिक्षेसाठी बनवलेल्या बराकींमध्ये सश्रम कारावासात राहावे लागले. विक्टर कुगलर आणि योहान्स क्लिमन यांना अटक केली गेली. शासनाचे शत्रू म्हणून ॲमस फूट येथे कैदेत टाकण्यात आले. क्लिमनला 7 आठवड्यांनंतर सोडून दिले गेले. मात्र कुगलर युद्धाच्या शेवटापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सश्रम कारावासात होता. मिप खीस व बेप वोस्कोईसची उलट तपासणी करण्यात आली. त्यांना धमकावले गेले मात्र त्यांना अटक झाली नाही. दुसऱ्या दिवशी आख्तर हायसवर ते परत आले. तिथे त्यांना ॲनची दैनंदिनी सापडली. तसेच त्यांनी काही छायाचित्र गोळा केले. ॲन परत आल्यावर आपण ते तिला परत करू असा निर्धार मिपने केला. 7 ऑगस्ट 1944 रोजी ती परत कार्ल सिल्बरबाऊरला जाऊन भेटली. त्याला पैसे देऊन कैद्यांना सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सिल्बरबाऊरने त्यांना नकार दिला. 3 सप्टेंबर 1944 रोजी फ्रँक कुटुंबियांना वेस्टरबॉर्कहून आउशवित्झ छळछावणीत पाठवण्यात आले. वेस्टरबॉर्कवरून आउशवित्झला गेलेला तो शेवटचा गट होता. 3 दिवसांच्या प्रवासानंतर ते आउशवित्झला पोहोचले. त्यांच्या रेल्वेत मार्गो व ॲनची आम्स्टरडॅमच्या ज्युइश लायसियानामधील मैत्रीण बोलोईम एवर्स एमदेन ही पण होती. ब्लोईमला ते अनेकदा आउशवित्झमध्ये दिसत. तिच्या इडीथ, मार्गो व ॲनबद्दलच्या आठवणी 1988 माहितीपट ॲन फ्रँकचे शेवटचे 7 महिने आणि 1995 BBC माहितीपट ॲन फ्रँक रिम्बेंबर्ड यात चित्रित केले आहेत. आउशवित्झ येथे लोकांना रेल्वेतून काढून त्यातील पुरुषांना स्त्रियांपासून व मुलांपासून बळजबरीने वेगळे केले गेले. त्यात ऑटो फ्रँकलाही त्याच्या कुटुंबियांपासून दूर केले गेले. रेल्वेतील 1,019 प्रवाशांपैकी 549 प्रवाशांना तडक विषारू वायूच्या कोठडीत पाठवून मारण्यात आले. त्यामध्ये 15 वर्षांपेक्षा लहान असलेल्या सर्व मुलांचा समावेश होता. ॲनने 3 महिन्यांपूर्वीच 15 वर्ष पूर्ण केले असल्याने ती यातून वाचली. वाचलेल्या लोकांमध्ये ती सर्वात तरुण होती. तिला नंतर या कत्तलीबद्दल कळले पण शेवटपर्यंत आख्ता एरसमधले सर्वजण या कत्तलीतून वाचले होते हे तिला माहीत नव्हते. तिचे वडील 85 वर्षाच्या वरचे होते व शारीरिकदृष्ट्या तितके बळकट नव्हते. त्यामुळे त्यांना बहुधा मारला असावा असा तिने निष्कर्ष काढला. वाचलेल्या इतर स्त्रियांसोबत तिला पण निर्जंतुक करण्यात आले. तिचे सर्व केस कापण्यात आले. तिच्या हातावर तिचा ओळख क्रमांक गोंदवण्यात आला. दिवसा स्त्रियांकडून गुलामगिरी करून घेतली जात असे. ॲनला दगड एकीकडून दुसरीकडे वाहून न्यावे लागत किंवा हिरवळीचे गठ्ठे करावे लागत. रात्री त्यांना दाटीवाटीने बराकींमध्ये झोपावे लागे. काही प्रत्यक्षदर्शींना ॲन अलिप्त व दुःखी दिसली तर इतरांना ती धैर्यशील बनली होती असे वाटले. तिच्या लाघवी व आत्मविश्वासपूर्ण स्वभावामुळे तिला अनेकदा राशनामध्ये तिच्यासाठी व तिच्या आई बहिणींसाठी जादा ब्रेड मिळत असे. छावणीत अनेक रोग पसरत आणि काही काळातच ॲनच्या त्वचेवर खरूज उगवले. त्यामुळे फ्रँक बहिणींना छावणीतल्या रुग्णालयात टाकण्यात आले. मात्र रुग्णालय नेहमी अंधाराने व उंदरांनी भरलेले असे. इकडे इडितने खाने बंद केले. तिच्या हिश्याचे ब्रेड ती ॲन व मॉर्गोला रुग्णालयाच्या भिंतीखालील छिद्रातून देऊ लागली. ऑक्टोबर 1944 इडित ॲन व मार्गोला अप्पर सिलसियातील लिर्बो अबैत्स लगेर श्रमछावणीत पाठवण्यात येणार होते. ॲनच्या अंगावर खरूज आलेले असल्यामुळे तिचे तिकडे जाणे रद्द केले गेले. इडित व मार्गो यांनी सुद्धा ॲनसोबतच राहणे स्वीकारले. ब्लोईम मात्र त्यांच्याशिवाय तिकडे गेली. 28 ऑक्टोबरला बर्गन बेल्सन छळछावणीत नेण्यासाठी बायकांची निवड चालू होती. 8,000 अधिक स्त्रियांना तिकडे पाठवले गेले. त्यात ॲन मार्गो व ऑगस्टो व्हॅन पेल्स यांचा समावेश होता. पण एडितला मागेच ठेवण्यात आले. जानेवारी 1945 ती उपासमारीने मरण पावली. तिकडे बर्गन बेल्सन छळछावणीत येणाऱ्या कैद्यांना सामावण्यासाठी तंबू ठोकण्यात आले. कैद्यांची गर्दी वाढल्याने तिथे रोगराईने मरण पावणाऱ्यांची संख्या वाढू लागली. ॲनची तिथे तिच्या दोन जुन्या मैत्रिणी हनेली गोसलर व नानेट ब्लेच यांच्याशी ओझरती भेट घडली. त्यांना छावणीच्या दुसऱ्या भागात ठेवले गेले. त्या दोघीही छावणीतून जिवंत परतल्या. छावणीच्या कुंपणापलीकडून ॲनशी झालेले थोडेसे बोलणे त्यांनी नोंदवून ठेवले आहे. ॲन खूप क्रुश झाल्याचे व थरथरत असल्याचे बिट्सला जाणवले. गोलसरने नोंदवले की तेव्हा ऑगस्टे ॲन व मार्गो सोबत होती आणि गंभीररित्या आजारी असलेल्या मार्गोची ऑगस्टे काळजी घेत होती. मार्गो बिछाण्याबाहेरही पडू शकत नसल्याने त्यांना प्रत्यक्ष दिसली नाही. ॲनने त्या दोघींना सांगितले की तिच्या मते तिचे दोन्ही पालक बहुधा मरण पावले आहेत, त्यामुळे तिला आता जगण्याची इच्छा नाही. गोसलाच्या मते 1945 जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला ही भेट झाली असावी. 1945 मार्चमध्ये छावणीत प्रलापक ज्वराची साथ पसरली. त्यात सुमारे 17,000 कैद्यांचा मृत्यू झाला. काही दिवसांनंतर ॲनही साथीत मरण पावली. काही प्रत्यक्षदर्शींच्या मते आजारात मार्गो तिच्या बिछाण्यावरून खाली पडली व त्या धक्क्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची नेमकी तारीख कळू शकली नाही. मात्र यानंतर काही आठवड्यातच 15 एप्रिल 1945 ब्रिटिश सेना छावणीपर्यंत पोहोचली. त्यांनी कैद्यांना मुक्त केले. साथीचा प्रसार रोखण्यासाठी छळछावणीच्या मुक्तीनंतर छावणीला पेटवून देण्यात आले. ॲन व मार्गोला ज्या सामूहिक कबरींमध्ये पुरण्यात आले ती जागा अद्यापही अज्ञातच राहिली आहे. ऑटो फ्रँक आउटशीटच्या कैदेतून बचावले. ॲम्स्टरडॅमला परतल्यावर जान व मीप खीसने त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले. त्यांनी आपल्या परिवाराला हुडकण्याचा प्रयत्न चालू केला. त्यांना कळले त्यांची पत्नी इडित आउटशीटमध्येच मरण पावली आहे. पण त्यांना मनोमन वाटत होते की मुली वाचल्या असतील. काही आठवड्यानंतर त्यांना कळले ॲन व मॉर्गोही बर्गन बेल्सन छावणीत मरण पावले आहेत. ॲनच्या मैत्रिणीबद्दल माहिती काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना कळले की तिच्या अनेक मैत्रिणींनाही मारून टाकले गेले. सुजान सॅन्ने लेडरमन तिच्या ॲनच्या दैनंदिनीत अनेकदा उल्लेख होता. तिला तिच्या आईवडिलांसोबत विषारी वायूच्या कोठडीत मारण्यात आले. तिची मोठी बहीण बार्बरा जी मॉर्गोची जवळची मैत्रीण होती ती यातून बचावली. 1930 जर्मनी सोडून इंग्लंड स्वित्झर्लंड व अमेरिकेला गेलेल्या ॲन व मॉर्गोच्या काही मैत्रिणी तसेच ऑटो एडिटची माहेरची लोकमातृण यातून बचावले. 13 मुलीचे अनुभव गाथा वाचताना डोळ्यात टिपूसही येणार नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांचा जो छळ झाला त्यातील अघोरी अनुभव वाट्याला आलेली ही बालिका. ॲनच्या मृत्यूनंतर तिची डायरी वडिलांनी 47 प्रसिद्ध केली तेव्हा तिचे वाङ्मयीन आगळेपण वाचकांच्या तात्काळ ध्यानात आले. महायुद्धात मानवी जीवन किती कवडीमोल झाले होते. वांशिक वर्चस्वाच्या खोट्या कल्पनांनी इतरांचा अमानुष छळ करण्यासाठी मनुष्य कसा प्रवृत्त होतो याचे
प्रत्ययकारी चित्रण तर या डायरीत आहेतच, पण एका उमलत्या कळीच्या भावभावनांना तिने आपल्या लेखनात यथेच्छ कोणताच आडपडदा न ठेवता वाट मोकळी करून दिली याचेही नवल वाटते. मला मृत्यूनंतरही जगायचे आहे आणि म्हणून देवाने दिलेल्या या देणगीबद्दल मी अत्यंत ऋणी आहे, असे तिने लिहिले. ही देवाची देणगी म्हणजे तिच्यात वसणाऱ्या सर्व भावभावनांना शब्दात पकडण्याचे सामर्थ्य. आज अशा पद्धतीने आपण रेडिओ MPSC गुरुमध्ये ॲन फ्रँक हिच्याविषयी जाणून घेतले. पुन्हा भेटूया पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आमच्या कार्यक्रमांचा फीडबॅक कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, अर्थात 8698986988. धन्यवाद.